मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही। या जिन्यास बाईच्या ग हे दळीत होते जाते, माझ्याच घराच्या आत मी बंदीवान का होते। मी मुक्या गुरांच्या वाणी या घरात जखडून होते, मी कधीच नव्हते बाई ओलांडून गेले जोते। पण कुणा ठाव की कैसी मी बदलून गेले बाई, मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही। घर शेत कर्याच माझ कर्जाच झाल ओझ, घर धनी दीनवाना हा घर सावकार हा माग। पिऊनी धुंद हा बाप्या शेतात राबते बाई, पोरांची सुटली शाळा कणवटीस कबडी नाही। इज्जतीत घर राखाया मी बचत गटाला जाई, मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही। ही इथून मागे सारी बाप्यांची दुनिया होती, बाईला व्यवहाराची माहितीच कसली नव्हती। जरी इथली जाशी वाली इंदिराबाई ही इथली, तरी घरोघरी एकाकी भारतीय महिला दबली। शिकुनिया मात्र ही आता पुरुषांच्या पुढती जाई, मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही। दुनियेच्या पोटामध्ये लय उलथा पालथ झाली, कुणी राजा उरला नाही, कुणी गुलाम देखील नाही। मांडीला लावणी मांडी पाटीला सधनगर बोले, समद्यान समान रस्ते आताच खुले ग झाले। जनतेची आली सत्ता बोलती जाहली बाई, मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही। मोलाने राबुनी रोज मी कबडी कबडी केली, दरमहा वाचवून पैसे मी गटात शिल्लक केली। हा मैत्रिणींचा मेळा मज रोज देतसे धीर, उद्योग नवे मी शिकले अन्याय रोखले पार। मी पती मूल घर गाव या साऱ्यांची उतराई, मी माझ्या पायावरती ही उभी नव्यान बाई, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही।